पुढील नोंद आहे खवले अर्थात स्केल्स. प्राण्यांच्या शरीराला संरक्षण देणाऱ्या लहान कठीण आणि चकत्यांसारख्या संरचना या त्वचेपासून उत्पन्न झालेल्या असतात. बहुतांशी मासे आणि अनेक साप आणि सरडे यांच्या बाह्य त्वचेवर खवले असतात. खवल्यांचे आकार आकारमान ते कसे रचले आहेत आणि ते कसे तयार होतात याबाबतीत प्राण्यांच्या जातीजातीनुसार भिन्नता आढळते. माशांमधले खवले. माशांमधले खवले रंगहीन असतात. माशांचे रंग खवल्यांखाली किंवा खवल्यांना जोडून असलेल्या संरचनांमुळे उठून दिसतात. माशांच्या सगळ्या जातींना खवले नसतात. काही माशांच्या शरीरावरील खवले एवढे लहान असतात की ते मासे खवलेहीन वाटतात. काही माशांच्या शरीराच्या अत्यंत थोड्या भागावरच खवले असतात. माशांमधील खवले हाडांप्रमाणे कॅल्शियम युक्त असतात. ते त्वचेपासून उत्पन्न होतात आणि आधी त्वचेखाली असतात. काही माशांमध्ये खवल्यांची रचना कवले रचल्याप्रमाणे असते तर काहींमध्ये फरशा बसवल्याप्रमाणे असते. संरचनेनुसार खवल्यांचे चार प्रकार करता येतात. एक, प्लॅकॉइड खवले. शार्क आणि रे माशांच्या शरीरावर आकाराने पट्टीप्रमाणे अर्थात पट्टिकाभ खवले असतात. हे खवले रचनेप्रमाणे दाताप्रमाणे असतात. वस्तुत शार्क माशाचे दात हे पट्टिकाभ खवल्यांचे रूपांतर आहे. हे खवले एनॅमल सारख्या काचाबदंतीन नामक पदार्थाचा वरचा स्तर, दंतिनाचा खालचा स्तर, मज्जा पोकळ आणि त्वचेत रुतलेली चकतीसारखी आधारपट्टिका यांचे बनलेले असतात. पट्टिकाभ खवल्यांचा आकार माशांचा आकार वाढला तरी वाढत नाही, मात्र शार्कची जशी वाढ होते तशी खवल्यांची संख्या वाढते. दोन, कॉस्मॉइड खवले. हे खवले सिलेकॅन्थ या अस्तंगत अस्थिमाशाच्या शरीरावर असतात. त्यामध्ये एनॅमलसारख्या काचाबदंतीनाच्या वरचा स्तर, दंतिनासारख्या कॉस्मिन नावाच्या पदार्थांचा दुसरा कठीण स्तर, स्पंजासारख्या अस्थीचा तिसरा स्तर आणि चौथा भरीव अस्थिमय स्तर असतो. फुफ्फुसमीनामध्ये खवले असतात, मात्र त्यात रूपांतर घडून आलेले असून ते एकच स्तरीय आहेत. तीन, गॅनॉइड खवले. हे गार माशांच्या लॅपिडोस टिडिकुल आणि रीड माशांच्या पॉलिप्टेरिडिकुल त्वचेवर आढळतात. आकाराने समचतुर्भुजी असतात. त्यात एक अस्थिमय स्तर, एक कॉस्मिनचा स्तर आणि त्यावर एनॅमलसारख्या अत्यंत कठीण गॅनॉइनचे आवरण असते. चार, लॅप्टॉइड खवले. हे गॅनॉइड खवल्यातील गॅनॉइन स्तराच्या ऱ्हासामुळे निर्माण झाले असावेत असं मानतात. त्यात अस्थींचा केवळ एक स्तर असतो. मोठ्या अस्थिमाशांच्या शरीरावर लॅप्टॉइड खवले आढळतात. त्यांचे दोन प्रकार आहेत. एक, चक्राभ अर्थात सायक्लॉइड आणि दोन, कंकताभ अर्थात टेनॉइड. चक्राभ खवले वर्तुळाकार असून ते रोहू माशात आढळतात, तर कंकताभ खवले दातेरी असून ते अनाबास माशामध्ये आढळतात. इतर प्राण्यांमधले खवले. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या त्वचेचे दोन भाग पडतात, बाहेरील अधित्वचा आणि त्या खालील त्वचा. अधित्वचेपासून वरच्या बाजूला म्हणजे पाठीवर कॅराटीनमय काटेरी खवले उत्पन्न होतात. हे खवले माशांमध्ये आढळणाऱ्या खवल्यांहून वेगळे असतात. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील खवले त्यांच्या त्वचेची जलरोधी क्षमता वाढवतात. त्यामुळे त्वचेतील ओलसरपणा अर्थात आर्द्रता टिकून राहते. काही खवल्यांचे खास कार्यासाठी रूपांतर झालेले दिसते. उदाहरणार्थ, सुसरीचे संरक्षक जाड खवले. काही सरपटणाऱ्या प्राण्यांचे उदाहरणार्थ सरडा खवले लहान आणि एकावर एक असतात, तर काहींचे म्हणजे कासवासारखे मोठे आणि एका शेजारी एक असतात. सुसर, कासव आणि काही सरडे यांच्या अधित्वचेवरील खवल्याच्या खाली अस्थिमय चकत्या असतात. या चकत्या माशांच्या खवल्याप्रमाणे दिसतात. त्यांना वरुथिका असं म्हटलं जातं. कासवात या अस्थिमय चकत्या एकत्र येऊन ढालीसारखं कवच बनतं. साप आणि काही सरडे यांच्यात या अस्थिमय चकत्या नसतात. सरडे आणि सापांसारखे प्राणी जसे वाढतात तसे त्यांचे खवले वाढत नाहीत. ठराविक काळानंतर हे खवले गळून पडतात आणि त्यानंतर किंचित मोठ्या आकाराचे खवले तयार होतात. बाहेरील त्वचा खराब झाली तर किंवा अधिक अन्न खाल्लं तर काट टाकली जाते. काट टाकताना जुनी खवलेदार त्वचा सैल पडते आणि त्याखाली नव्याने तयार झालेल्या त्वचेपासून वेगळी होते. कासव आणि सुसरींसारखे प्राणी काट टाकत नाहीत, या उलट त्यांचे खवले टिकून राहतात आणि आकाराने वाढतात. त्याचबरोबर त्वचेखालील केराटिनच्या स्तरामुळे हे खवले अधिक जाड होत जातात. मात्र या कवचाचा बाहेरील भाग कालांतराने किंवा अन्य कारणांनी मोकळा होऊ शकतो. पक्ष्यांच्या फक्त पायांवरच खवले असतात, ते मुख्यतः केराटिनाचे बनलेले असतात. आर्मडिलो आणि खवल्या मांजर यांच्या संपूर्ण शरीरावर कठीण केराटिनाचे खवले असतात. काटेरी मुंगी खाऊ या प्राण्यांच्या खवल्याचे रूपांतर काट्यांमध्ये झालेले असते. पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये काही अपृष्ठवंशी प्राण्यातही, म्हणजे खास करून कीटकांमध्ये खवले दिसतात. फुलपाखरे आणि पतंग यांच्या लेपिडोप्टेरा या गणाचे नाव त्यांनी खवले धारण करण्यामुळे पडले आहे. हे खवले केराटिनापासून बनलेले असतात. यांच्या पृष्ठभागावर रंगछटा निर्माण करणारी रंगद्रव्ये असल्याने त्यावरून प्रकाशाचे परावर्तन होऊन विविध आकर्षक असे रंग दिसतात. काही लहान कीटकांचे संपूर्ण शरीर एकाच खवल्याने आच्छादलेले असते. ही नोंद शिवाप्पा किट्टद यांनी केली आहे.